chinimandi.com पॉडकास्ट।
तांत्रिक कारणांमुळे शामली साखर कारखाना सुरू होण्यास विलंब। शामलीचा अपर दोआब साखर कारखाना सुरू होण्यामध्ये विलंब होईल। पहिल्यांदा 2 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती, पण तांत्रिक कारणांमुळे विलंब होत आहे। गेल्या वर्षी 30 ऑक्टोबरला गाळप हंगामाचा शुभारंभ झाला होता, पण जवळपास 1 आठवड्यापर्यंत कारखान्यात बिघाड येत होता। यावेळी 2 नोव्हेंबरची तारीख निश्चित करण्यात आली होती आणि 19 ऑक्टोबरला बॉयलर पूजनही झाले होते। 28 ऑक्टोबरला ऊस समित्यांनी 30 ऑक्टोबरसाठी खरेदी केंद्रांवर ऊसासाठी इंटेंट जारी करण्याची योजना होती, पण आता कारखाना 5 नोव्हेंबरला सुरू होण्याची शक्यता आहे। कारखान्यात साफसफाई, मशीन देखभाल, दुरुस्ती 1 महिन्यापूर्वी सुरू झाली होती। साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक डॉक्टर कुलदीप पिलानिया यांनी सांगितले की काही तांत्रिक कारण आहे ज्यामुळे 2 नोव्हेंबरला गाळप सुरू होऊ शकत नाही, काही दिवस उशीर होईल, लवकरच नवी तारीख निश्चित केली जाईल। याप्रमाणे खरेदी केंद्रांवर ऊस खरेदीसाठी इंटेंट जारी होईल। जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंग यांनी सांगितले की थाना भवन आणि ऊस साखर कारखान्याकडून खरेदी केंद्रांवर खरेदीसाठी 30-31 ऑक्टोबरला इंटेंट जारी करण्यात आला आहे। दोन्ही कारखान्याचे संचालन 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल।